श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव पासष्टीच्या 35 ओव्या घेऊन झाल्यात. आज 36व्या ओवीला आपण सुरुवात करणार आहोत. आतापर्यंत दृष्ट दर्शन दृष्टा या त्रिपुटीचा, ज्ञेय ज्ञाता ज्ञान या त्रिपुटीचा दोन्हींचा विचार झाला. अनेक प्रकारची रूपकं देण्यात आली आणि शेवटी या 35व्या ओवीमध्ये जे देखी जते विण एकले देखतेपण हे असो आपणी आपण आपणची. काहीही पाहिल्याशिवाय जे ज्ञान कोणास दृश्य होत नाही आत्मस्वरूपाने ते एकटेच असते असा बोध माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी श्री चांगदेव महाराजांना दिला. आज या 36व्या ओवीला आपण सुरुवात करूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. जे कोणाचे नभतेनी असणे जे कोणाचे नभता दिसणे कोणाचे नभता भोगणे केवळ जे. कोणाचे नवतेनी असणे परमात्मवस्तू किंवा आत्मवस्तू ही कोणी नसेल किंवा कुठे कोणी नसले तरी ती आहेच. ते अनुपस्थित नाही ती उपस्थित आहेच. जी कोणाचीही न होता दिसते जे कोणाचे नवता दिसणे ही वस्तू याची आहे की त्याची आहे असे न म्हणता ती दिसते. म्हणजे तिचे दिसणे हे कोणावर अवलंबून नाही आहे. आपण डोळ्याने जे पाहतो त्या डोळ्याला दिसणे त्या दृश्यावर अवलंबून आहे. पण परमात्मवस्तूचे दिसणे हे कोण्या दुसऱ्यावर अवलंबून नसते. कोणाचे नव्हता भोगणे केवळ जो, जी कोणाचेही न होता भोगता येते. म्हणजे परमात्मवस्तूला भोगण्यासाठी कोणाचीही व्हायची गरज नाही. कोणाचा बाप कोणाची माय कोणाचा मुलगा कोणाची मुलगी हे काहीही व्हायची गरज नाही. ते न होता सुद्धा त्या परमात्मवस्तूचा भोग घेता येतो. कारण ती परमात्मवस्तू केवळ स्वयंसिद्ध आणि सहज आहे. परमात्मवस्तू जी असती ती स्वयंसिद्ध असल्याने तिचे अस्तित्व दुसऱ्या कोणत्याही गोष्टींवर अवलंबून नाही. म्हणजे इतर गोष्टींच्या अस्तित्वाशिवाय त्या परमात्मवस्तूचे अस्तित्व आहे. म्हणजे परमात्मवस्तूच्या दृष्टीने जर पाहिलं तर आत्मरूपाने आपण सुद्धा एक अस्तित्वच आहो. आपले अस्तित्व नाही आपण स्वतःच अस्तित्व आहो. तर कोणाच्याही अस्तित्वावर त्या परमात्मवस्तूचे अस्तित्व अवलंबून राहत नाही. आणि ती परमात्मवस्तू कोणालाही विषय न होता स्वतःच प्रकाशमान आहे. दिसणे म्हणजे काय? प्रकाशमान असणे. दिसणे म्हणजे प्रकाशमान असणे. संवित्ती असं सुरुवातींच्या काही ओव्यांमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव महाराजांना समजून सांगताना यालाच संवित्ती म्हटलं होतं. कारण ज्ञान प्रकाश, संवित्ती म्हणजे ज्ञान प्रकाश. तर हा आत्मा स्वतः स्वतःच प्रकाशमान आहे. कोणाच्या दिसण्यावर त्याचे दिसणे नाही. या परमात्मवस्तूचा उपभोग सुद्धा स्वयंसिद्धच आहे. म्हणजे याचा उपभोग घेण्यासाठी हे वेगळं सिद्ध करायची गरज नाही की माझं वेगळं अस्तित्व आहे. कारण माझं अस्तित्व त्या मूळ अस्तित्वाचाच पार्ट आहे. आता इथे अस्तित्व अस्तित्वामध्ये आहे आणि त्याचे दिसणे त्या आत्मवस्तूच्या प्रकाशावर अवलंबून आहे. म्हणजे हे अस्तित्व सुद्धा प्रकाशित आहे आत्म्याच्या प्रकाशाने. तर त्या संवित्तीमुळेच हे स्वयंसिद्ध आहे. आत्मा हा स्वतःच्या ठिकाणी भरून राहिलेला स्वतःच स्वतःला भोगतो. म्हणून समाधी अवस्थेमध्ये लोक 3 महिने 4 महिने 6 महिने वर्ष किती दिवस समाधीत असतील हे त्याचं त्यांना कळत नाही. चांगदेवांची सुद्धा समाधी अवस्था अशीच होती. माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि ते चारही भावंड हे तर यातले सिद्ध होते. निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर तर फारच प्रोग्रेसिव्ह अवस्थेमध्ये होते. पण अजूनही आतासुद्धा या आत्मप्रकाशात या आत्मानुभवात आत्मानंदित होणारे योगी या पृथ्वी तलावर आहेत आणि कायम असतील. कारण ते परमात्म्याचे स्वरूप म्हणून या पृथ्वी तलावर असतात आणि त्यांच्या माध्यमातून चैतन्याचे झरे वाहतात म्हणून त्यांना सद्गुरू म्हणतात. आणि तो आत्मा तोच केवळ एकमात्र असल्याने तिथे दुसरे कोणी संभवत नाही. आता आत्मा एकमेव का म्हटलाय त्याला एकमेव? कारण तो परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि वेगवेगळ्या भूत समुदायामधला आत्मा वेगवेगळा नाही. भूत समुदाय निरनिराळे असू शकतात, देह निराळे असू शकतात, प्राणी निराळे असू शकतात, सजीव निर्जीव निरनिराळे असू शकतात, पण आत्मा हा एक आहे. आणि एक असल्यामुळे तो सर्वांच्या ठिकाणी एकच आहे. तो केवळ एक मात्र असल्याने तिथे दुसऱ्याचं होणं हे संभवतच नाही. आणि तसे पाहिले तर त्याला एकही म्हणता येत नाही. एक का म्हणता येत नाही? कारण तो त्या मूळ विश्वचेतनेचा भाग आहे. भाग कसला आहे? तो मूळ विश्वचेतनाच आहे. म्हणून द्वैत द्वैत जाऊन अद्वैत आणि मग अद्वैतही जिथे विलीन होते असं त्याचं स्वरूप आहे. अद्वैतही तिथे शिल्लक राहत नाही अशी त्या आत्म्याची स्वयंस्थिती सहज स्थिती. आणि त्या स्थितीमध्ये आत्मा आपल्या आनंदाला जेव्हा भोगतो तेव्हा त्याला आत्मानंद म्हणतात किंवा परमानंद म्हणतात. आता ही जी ओवी आहे, जे कोणाचे नवतेनी असणे, जे कोणाचे नवता दिसणे आणि कोणाचे नवता भोगणे केवळ जो, कोणाचे न होऊन असणे आणि कोणाचे न होऊन दिसणे आणि कोणाचे न होऊन भोगणे, असणे दिसणे भोगणे, या 3 गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. तर या 3 महत्त्वाच्या गोष्टी, पहिली परमात्म्याचे अस्तित्व असणे. कसे असते परमात्म्याचे अस्तित्व? कायमस्वरूपी असते. काही वर्षांसाठी किंवा काही जन्मांसाठी असं नाही, ते सतत टिकाऊ निरंतर असतेच, निरंतर असते. दुसरं परमात्म्याचे दिसणे म्हणजे प्रकाशित होणे. या ओवीचे ती 4 चरण आहेत. पहिलं चरण जे कोणाचे नव्हतेनी असणे म्हणजे असणे, आलं अस्तित्व. जे कोणाचे नव्हते दिसणे, दिसणे म्हणजे प्रकाशित होणे. आणि कोणाचे नव्हता भोगणे, इथे आला आत्मानंद. तर या 3 गोष्टी, परमात्म्याचे दिसणे म्हणजे प्रकाशित होणे, परमात्म्याचे असणे म्हणजे अस्तित्व आणि परमात्म्याने स्वतःच्या आनंदाचा स्वतःच उपभोग घेणे, तर उपभोग घेणे, तो परमात्मा, तो आत्मा, तो स्वतः सिद्ध सहज केवळ तोच तो आहे. आणि म्हणून त्याला डिफाईन करण्याचे खूप प्रयत्न जरी केलेत तरी त्याला डिफाईन करता येत नाही, तो फक्त अनुभव करण्याचा विषय असतो, तोच प्रकाशित होतो तर मग या जगाच्या रूपाने दिसतो. फक्त आपल्या पाहण्याची दृष्टी व्यवस्थित पाहिजे. आपण याला एक जग म्हणून पाहू शकतो, मिथ्याभास म्हणून पाहू शकतो, किंवा एका परमात्म्याचा प्रकाश म्हणून पाहू शकतो. या तिन्ही गोष्टी या दृष्ट्यावरती, या ज्ञात्यावरती अवलंबून आहे. हा जो ज्ञाता किंवा दृष्टा किंवा अनुभव करता, हा जसा अनुभव करेल त्याप्रमाणे त्याला पाहता येते. काय पाहता येते? पहिलं, हे दृश्य जग जगत म्हणून पाहता येते. दुसरं, हे दृश्य जग एक भास आहे असं पाहता येते. आणि तिसरी जी सर्वोच्च स्थिती आहे ती म्हणजे हे संपूर्ण जग हे जग नसून त्या परमात्म्याचा प्रकाशच आहे. तो परमात्माच या जगाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. या तीन प्रकारच्या थिअरम्स किंवा थिओरीज इथे येऊ शकतात. पण त्या थिओरीला अनुभव करणे, तुम्ही कशाप्रकारे अनुभव करता त्याप्रमाणे त्या दृष्ट्याचा त्या ज्ञाताचा पुढचा अनुभव त्यावर अवलंबून असतो. कारण त्यांनी जर या जगाला जसं ते जग दिसते त्या दृष्टीने पाहिलं तर सर्व देह दिसतात. माझं शरीर, तुझं शरीर, त्याचं शरीर, आपलं शरीर, त्यांचं शरीर, तर निरनिराळे शरीर, निरनिराळे ॲनिमल्स, निरनिराळे पक्षी. आता तिथे निसर्गवादी जे असतात ते निसर्गाशी एकरूप होऊन त्यातही आनंदच घेतात. पण तो आनंद घेणे हा अभिन्न आनंद नाही आहे, तो डायव्हर्सिटीचा आनंद आहे. डायव्हर्सिटीचा, बायोडायव्हर्सिटीचा, मायक्रोबियल बायोडायव्हर्सिटीचा किंवा नॅचरल डायव्हर्सिटीचा, तर तो आनंद आहे त्या निसर्गाचा. पण त्याचवेळी एखादा जीववादी किंवा एखादा परमात्मवादी, ईश्वरवादी माणूस विचार करील तर त्याला असं वाटेल की हा सगळा जग म्हणजे भास आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या ही पण अध्यात्माची एक उच्च स्थिती आहे. कारण याच्या पुढच्या स्थितीत जाण्याच्या आधी ही स्थिती आवश्यक आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. तर या ठिकाणी जगन मिथ्या म्हटल्यानंतर, जगन मिथ्या, जगत हे डायनॅमिक आहे, परिवर्तनशील आहे, खोटं आहे असं नाही. खोटं कसं असणार? त्या परमात्म्याच्या मायेपासून, त्याच्या सावलीपासून निर्माण झालेलं ते खोटं असू शकत नाही. तर मग तिथे ही दुसरी स्थिती भासते की या जगाला आपण भासमान समजतो. आणि याच्या पलीकडे जाऊन जेव्हा साधकाची खूप आध्यात्मिक प्रगती होते तेव्हा त्याला अनुभव येतो की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या या दोन्ही गोष्टी खोट्या आहे. खरी गोष्ट याच्या पलीकडे जाऊन आहे. आणि ते म्हणजे हे संपूर्ण जग त्या परमात्म्याचा प्रकाश आहे. आणि तोच तोच याचा आनंदही लुटतो, याचा उपभोगही घेतो, आणि तोच दिसतोही, आणि तोच प्रकाशमानी आहे, आणि त्याचंच अस्तित्वही आहे. आता माऊलींना, चांगदेवांना ही स्थिती सांगायची आहे की ज्या स्थितीमध्ये द्वैत तर नाहीच, पण त्या स्थितीमध्ये अद्वैत पण नाहीच. ज्या स्थितीमध्ये जगत तर नाहीच, पण त्या स्थितीमध्ये ब्रह्मसुद्धा नाही. ब्रह्म म्हणायला ब्रह्म उरलंच नाही. अशी ही उच्च अवस्था चांगदेवांना सांगण्याची माऊली ही खटपट करत आहे. आणि या ओवीच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वरांना हे सांगायचं आहे की चांगदेवा, ही जी सर्वोच्च अवस्था आहे तिथे संपूर्ण जग प्रकाशित होते, त्या जगाचा आनंद लुटता येतो, पण तो आत्मानंद असेल तरच. कारण कोणाचे नवता भोगणे असा भोग घ्यायचा आहे, कोणाचे नवता असणे असं अस्तित्व ठेवायचं आहे, कोणाचे नवता दिसणे असं दृश्यमान जग पाहायचं आहे. त्या ज्ञानाचा, त्या आत्म्याचा, संवित्त प्रकाश, त्याच्यामुळे हे दिसत आहे. तर तो आत्मा कोणाच्या दुसऱ्याच्या भरोशावर दिसत आहे असं नाही, तो आत्मा कोणाच्या दुसऱ्याच्या भरोशावर भोगत आहे असं नाही. त्या आत्म्याचे अस्तित्व दुसऱ्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे असं नाही. तर हे तीन गोष्टी, अस्तित्व, प्रकाशमान असणे आणि भोगणे, हे तिन्हीही आत्म्याचे आत्माच करतो. कारण केवळ जो, जे चौथं पद आहे, केवळ जो, जे कोणाचे नवतेनी असणे, जे कोणाचे नवता दिसणे, कोणाचे नवता भोगणे, केवळ जो, तो आत्मा तोच एक्सक्लुसिव्ह आहे. आणि म्हणून त्याच्यामुळेच हे सगळं घडत आहे, त्याचं अस्तित्व, त्याचा प्रकाश आणि त्याचा भोग. रामदास स्वामी आत्माराम ग्रंथामध्ये तिसऱ्या समासामध्ये हे सांगतात, स्वरूप निर्मळानि निघोट, स्वरूप सेवटचा सेवट, जिकडे पहावे तिकडे नीट, सन्मुखची आहे. स्वरूप निर्मळ निघोट, निर्मळ आणि निघोट, घनदाट स्वरूप शेवटचा शेवट. समर्थांची भाषा आहे, आता शेवट नाही म्हणत आहेत ते, शेवट. तर ते शेवटचा शेवट आहे, जिकडे पहावे तिकडे नीटच आहे, त्यात व्यंग कुठेच नाही. ते ब्रह्म अव्यंगवाणे ब्रह्म आहे, ते अव्यंग आहे, त्यात व्यंग, त्यात न्यूनता कुठेच कसलीच नाही. आणि जिकडे तोंड कराल तिकडे ते सन्मुख आहे, तिथे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण हा भेद नाही बरं का. जिकडे पहावे तिकडे हरी, तसे सन्मुखची असे. आत्मस्वरूप निर्मळ म्हणजे मळरहित, जाणीव नेणीव यांच्या पलीकडचे आणि परिपूर्ण घनदाट आहे. निघोट सर्व दृश्य अदृश्य व्यवहाराचा शेवट त्या जाणीवेमध्ये होत असतो, म्हणून स्वरूप शेवटचा शेवट. आणि या जाणीवेचा शेवटी अंत होतो, जाणीवेचा म्हणजे ज्ञानाचा सुद्धा अंत होतो. तर त्या जाणीवेचा शेवटी अंत झाल्याने त्या अनुभवाच्या पलीकडची गोष्ट, अनुभवातीत जो आत्मा, त्या आत्माचा कुठल्याही पदार्थाशिवाय, कुठल्याही अनुभवाशिवाय त्याचा प्रकाश अनुभवता येतो. नेहमीच तेच ते एकमेव भरलेले आहे हे आपल्याला पदोपदी माऊली ज्ञानेश्वर महाराज समजावून सांगतात. आणि याच कारणामुळे चैतन्याची जी पवित्र स्थिती असते, सद्गुरूंचा जेव्हा कृपा आशीर्वाद लाभतो तेव्हा त्या चैतन्याची अनुभूती येते. आणि असे डोळे बंद केले, आतमध्ये जायला सुरुवात केली की आपल्याला अनुभव यायला लागतो. त्याला अनहद नाद म्हणतात किंवा नाद ब्रह्म म्हणतात. आणि त्या क्षणी जो ब्रह्मांडाशी संवाद होतो तो संवाद म्हणजे आपुलाची वाद आपणाशी. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. इथे दुसरं कोणीच नाही आहे, वाद घालायला सुद्धा कोणी नाही आहे आणि संवाद करायला सुद्धा कोणी नाही आहे. दुसरा संवादीयाच नाही आहे, कुणाशी बतावणीच करायची नाही आहे. जी बतावणी करायची ते ब्रह्मांडाशी होत आहे. आणि त्याचा विषय काय आहे, त्याचा विषय माहीत असता तर सांगितला असता ना. तर तीच ती उच्च स्थिती जिथे काहीच सांगता येत नाही. तर आपुलाची वाद आपणाशी अशी जी उच्च स्थिती असते, त्या स्थितीत आपल्याला त्या आत्म्याचे अस्तित्व जाणवू शकते. आत्मा म्हणजे काही अशी डोळ्यांनी दिसणारी वस्तू नाही आहे. डोळ्यांनी दिसणारी वस्तू असती तर दुसऱ्याच्या आत्मातला आत्माही आपल्याला पाहताला असता, पण डोळ्यांनी दिसणारी वस्तू नाहीच आहे. कारण तो शब्देवीण संवाद आहे, तो जो अनुवाद होतो त्या नादासोबत किंवा नाद ब्रह्माच्या ऐक्याच्या वेळी ज्या विश्वचेतनेची अनुभूती येते ते ज्याची त्यानेच घ्यायची आहे। फार सुंदर ही ओवी आहे जी कोणाचे नवतेनी असणे कोणाचे नवता दिसणे आणि नुसतं दिसणे नाही नवता भोगणे आणि शेवटी केवळ जो केवळ म्हणजे तो आत्मा। आज या 36व्या ओवीचा पहिला भाग आपण इथे थांबूया। तत्पूर्वी परत एकदा त्या ओवीचा उल्लेख करू। जे कोणाचे नवतेनी असणे जे कोणाचे नवता दिसणे कोणाचे नवता भोगणे केवळ जो अशी ही 36वी ओवी ज्यात असणे दिसणे भोगणे तीन गोष्टी आत्म्याबद्दल बोलल्या गेलेल्या आहे आणि तो आत्माच असू शकतो अस्तित्वात तो आत्माच प्रकाशित होऊ शकतो आणि तो आत्माच आत्मानंदाला भोगू शकतो। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री पंढरीनाथ महाराज की जय।